मेघन ऐकून स्वामी गजानन आता झाले वृद्धपण कसा येऊ मी वारीला हे पाहण्या चरण हे थकले नयन ही तळमळ वारी केली शेगावाची स्वामी तुम्ही जगी श्रेष्ठ द्या हो येऊन मजला भेट सार ऐकूनिया महा तपस्वी तुम्ही तुम्हीच अंतर्यामी या विश्वात स्वामी तुम्ही कृपाळूयावे सत्वर न्यायवारीला हे ज्ञान ऐकून स्वामी गजानन आता झाले वृद्धपण कसा येऊ मी वारीला सांगा ना कसा मी येऊ तुमच्या वारीला सांगा ना कसा मी येऊ तुमच्या वारीला येता कैसे दर्शन होईल आता चिंता लागली तुम्ही प्रेमाचा सागर सुखाचे हो आगळ कृपा करावी मला चालता येईना दर्शन देऊन या जाना धावा ऐकून भोळ्या भक्ताचा ऐकून स्वामी गजानन आता झाले वृद्धपण कसा येऊ मी वारीला सांगा ना कसा मी येऊ तुमच्या वारीला सांगा ना कसा मी येऊ तुमच्या वारीला माऊली कल्प वृक्षाची साऊली ओढ तुझी ग पूर्व इच्छा माझी आता मरण यावे नाम गाता स्वामी समर्थ लीला साऱ्या पाहुनी वेड मना लागुनी ओढ लागे पा पाई ना मैं रंग रावा तिथे ये उनिया शेगावाला हे घ्याना ऐकूना स्वामी गजानना आता झाले वृद्धपण कसा ये उमेवारीला सांगना कसा मी येऊ तुमच्या वारीला सांगना कसा मी येऊ तुमच्या वारीला हे घ्याना ऐकूना स्वामी गजानन आता झाले वृद्धपण कसा ये उमेवारीला हे पाहण्या चरण हे थकले नयन ही तळमळ जान कसा ये उमेवारीला सांग ना कसा मी येऊ तुमच्या वारीला सांग ना कसा मी येऊ तुमच्या वारीला